नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्य सेवा वा भौशीक सेवा आयोग अशा स्पर्धात्मक परिक्षेची तयारी राज्यातल्या विद्यार्थ्यांनी धावे उपरांत करची अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केले. श्रीमती हायस्कूल वेळगेच्यान तांणी व्हर्च्युअल पद्दतीन राज्यभरातल्या यत्त्या 8वी ते 10वी वर्गातल्या 60,000 विद्यार्थ्यांकडेन संवाद साधलो. या कार्यावळीत डॉ महादेव गावस हांणी करियर मार्गदर्शन केले, जाल्यार पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी सायबर गुन्ह्यांची माहिती दिली. हेर राज्याप्रमाण गोंयान स्पर्धात्मक परिक्षे खातीर गरजेची संस्कृताय निर्माण करची, हे खातीर उच्च शिक्षण पावण्यार यत्न करचे पडटले. स्पर्धात्मक परिक्षा विद्यार्थ्यां खातीर एक बरो करियर पर्याय जावंक शकता, हे खातीर 10वी उपरांतूच तयारी सुरू करची. तुमकां करियरा विशीं कसलोय दुबाव आसल्यार तुमच्या शिक्षकांक विचारात. गांवगिऱ्या वाठारांतल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रवृत्ती पळोवन तांच्या करियरा संबंधी तांकां मार्गदर्शन करचे अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. दर वर्सा आमी पळयतात 90 ते 92% धावेचो निकाल लागता, पूण शिक्षक आनी विद्यार्थी खासा यत्न केल्यार हो निकाल 100% लागूंक शकता. राज्यातल्या 12 आयटीआयत 14 ते 15 प्रकाराचे अभ्यासक्रम आसात. ही वेगवेगळ्या कुशळटाय उदरगती खातीर फायदेशीर थारूंक शकतात. आयटीआय पुराय करून कांय विद्यार्थी यशस्वी उद्देजक जाल्यात, देखून आयटीआय कमी मानूंक फावना. 15 जुलै सावन सुरू जावपी हॉस्पिटेलिटी अभ्यासक्रमांतल्यान विद्यार्थ्यांक फायदो जातलो अशें तांणी मुखार सांगले. विद्यार्थ्यांनी गरज पडटा तेन्नाच स्मार्टफोन वापरचे. सोशल मिडियाचेर इश्टागत करतना जतनाय घेवप गरजेचे. अनवळखी मनशांचो फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नकात. गेमिंग, सोशल मिडिया वा हेर खंयच्याय ऑनलायन माध्यमांतल्यान सायबर फटवणूक जावची न्हय हाची जतनाय घेयात. स्पर्धात्मक परिक्षा दिवपाची असल्यार मोबायलाचो उणोच वापर करप गरजेचे आसा अशें सायबर गुन्हांव फाट्याचे पुलीस अधीक्षक राहुल गुप्ता हांणी सांगले. वैद्यकीय समुपदेशन समिती एमसीसीन अजून 2024च्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षेच्या नीट यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांचे समुपदेशन वेळापत्रक अधिसूचित करू ना अशें केंद्रीय भलायकी मंत्रालयान म्हळां. भलायकी मंत्रालयान म्हणला की नीट यूजी आणि पीजी खातीर समुपदेशन वेळापत्रक एमसीसीन त्यांच्या संकेतथळार परीक्षा प्रक्रिया पूर्ण करून आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगान सीट मॅट्रिक्स अंतिम करपाच्या आधारावर जाहीर केला. 2024 खातीर एनएमसीन जूनच्या निमाण्या सप्तकांत यूजी आणि पीजी जाग्यां खातीर सीट मॅट्रिक्स निमाणी करपाचे वेळापत्रक सांगला आणि जुलयच्या 3र्या सप्तका मेरेन यूजी सीट मॅट्रिक्स आणि ऑगस्टच्या मध्याक पीजी सीट मॅट्रिक्स निमणी करतले अशें सांगला. ते प्रमाण वैजकी समुपदेशन समिती समुपदेशन वेळापत्रक सूचित करतली अशें मंत्रालयान म्हळां. पंचायतींनी काम करपी कर्मचाऱ्यां खातीर हाचे फुडें बायोमॅट्रीक पद्दतीन हजेरेची नोंदणी करप सक्तीचे आसतले. गोंयच्या बऱ्याचशा पंचायतींनी कांय पंचायत कर्मचारी वेळार कामार येनात, तशेंच कामाच्या वेळार कार्यालयांत गैरहजर आसतात अशें दिसून आयलां, ताका लागून सरकारान हो निर्णय घेतला अशी माहिती पंचायत मंत्री मॉविन गुडिन्हो हांणी दिल्या. नागरिकांच्या उदरगती खातीर राज्य सरकारान वेगवेगळ्यो येवजण्यो चालीक लायल्यात. तांचो लाव ह्या गरजू घटकां मेरेन पावपाक जाय, मात पंचायतींनी काम करपी कर्मचारी गैरहजर आशिल्ल्यान लोकांक ह्यो येवजण्यो मेळनात. पंचायत कर्मचारी हे सरकारी शिरवीश करपी कर्मचारी, तांणी आपल्या कामाची शिस्त पाळपाक जाय आनी जबाबदारीन वागपाक जाय. हाचे फुडें कामाच्या वेळार गैरहजर रावपी कर्मचाऱ्यांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी मंत्री मॉविन गुडिन्हो हांणी दिली. गोंय लोकसेवा आयोगान 3 सरकारी नोकऱ्याच्या पदा खातीर कम्प्युटर आधारीत भरती परिक्षा घेवपाचे थारायला. जुलयच्या 14 तारखेर या पदा खातीर भरती परिक्षा जातली. गोंय लोकसेवा आयोगान सुचोवणी काढून विज्ञानिक सहाय्यक जीएएनए सरकारी महाविद्यालयात वाणिज्य फाट्यान सहाय्यक प्राध्यापक आणि बांधकाम अभियंताचो व्याख्यातो या पदा खातीर भरती परिक्षा जाहीर केल्या. इच्छूक उमेदवारांक कळोवणी केल्या की तांणी फुडल्या तपशिला खातीर आपलो ईमेल पळोवचो आणि हॉल तिकेट डावनलोड करची. जे उमेदवार 8 जुलै मेरेन हॉल तिकेट डावनलोड करपाक शकनात, तांणी आपली हॉल तिकेट घेवपा खातीर कार्यालयीन वेळा भितर 9 ते 11 जुलै मेरेन आयोगाचे कचेरेंत येवन वळखपत्रासयत आपलो अहवाल दिवचो अशें आयोगान कळयलां. हॉल तिकेट सक्तीची आसा, ताचे बगर भरती परिक्षेन वांटेकार जावपाक परवानगी दिवचे नात. उमेदवारांनी तांच्या हॉल तिकेटीचेर नमूद केल्ल्या परिक्षा केंद्राच्या नाम्याचेर वेळा पयली पावपाची वेवस्था उमेदवारांनी स्वता करपाक जाय अशें आयोगान सुचोवणेंत म्हणलां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.